उत्पत्ती अध्याय 46. इस्रायलाने आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्रायलाशी बोलला. तो म्हणाला, याकोबा याकोबा. त्याने उत्तर दिले, काय आज्ञा? तो म्हणाला, मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिवू नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. मी तुझ्या बरोबर खाली मिस्रात जाईन आणि मी तुला मिसर मधून पुन्हा आणीन आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील. मग याकोब बैरशेबाहून उठला. इस्रायलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यातून मिसरला आणले. त्याचप्रमाणे त्यांनी आपली शेरडे मेंढरे, गुरे ढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्व काही मिसरला नेले. याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली. त्याने आपल्या सोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिस्रात नेले. इस्रायलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्यांची नावे अशी. याकोबाचा प्रथम जन्मलेला रौबेन, रौबेनाचे पुत्र हनोक आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी, शिमोनाचे पुत्र यमुएल, यामिन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल, लेवीचे पुत्र गेरशोन, कहात व मरारी, यहुदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह. परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हमूल, इस्साखाराचे पुत्र तोला, पुआ, लोब व शिमरोन, जबलूनाचे पुत्र सेरेज, एलोन व याहलेल. याकोबाला लेयापासून पदन आरामात झालेली सहा मुले व दिना ही मुलगी. त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून 33 जण होते. गादाचे पुत्र सिफियोन आणि हग्गी, शुनी आणि एसबोन, एरी, अरोदी आणि अरेली. अशराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी आणि बरिया आणि त्याची बहीण सेरा, आणि बरियाचा पुत्र हेबर व मल्कीएल, जिल्पा जी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिली होती तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर 16 माणसे होती. याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामिन हे होते. योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनत, हिच्या पोटी मनश्ये व एफ्राईम हे पुत्र झाले. बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, घेरा, नामान, एही, रोश, मुप्पिम व हुप्पिम आणि आर्द. याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले सर्व मिळून ते सर्व 14 जण होते. हुशिम हा दान याचा मुलगा होता. नफ्तालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते. लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून 7 जण होते. याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून 66 जण होती. योसेफास मिसर देशात झालेले 2 पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले 70 जण मिसर देशात होते. याकोबाने प्रथम यहुदाला योसेफाकडे पाठवले. यहुदा गोशन प्रांतात योसेफाकडे गेला. त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहुदाच्या मागे गोशन प्रांतात गेली. योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्रायल याच्या भेटीस गोशन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. मग इस्रायल योसेफाला म्हणाला, आता मात्र मला शांतीने मरण येऊ. मी तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे. मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, मी जाऊन फारोला सांगतो की माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. माझ्या वडिलाच्या घरचे सर्व जण मेंढपाळ आहेत. ते त्यांची शेरडे मेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडे मेंढरे गुरेढोरे व त्यांचे जेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत. जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, तुम्ही काय काम धंदा करता, तेव्हा तुम्ही असे सांगा, आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते. मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिस्री लोकास मेंढपाळ आवडत नाहीत.